श्रोते हो, आता आपण ऐकूयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या कार्यक्रमात निकिता घुगे यांनी दिलेली माहिती.
नमस्कार श्रोते हो, मी आरजे निकिता. तुम्ही ऐकत आहात शिववाणी, शिवाजी विद्यापीठाची ज्ञानवाहिनी. श्रोते हो, आपण आपल्या आजूबाजूला पाहिलं तर आपल्याला दिसेल की राज्यातील अनेक विद्यार्थी MPSC परीक्षेची तयारी करताना दिसतात. हे विद्यार्थी या परीक्षेची तयारी अनेक वर्ष करत असतात, पण जाहिरात वेळेत न आल्यास त्यांचा हिरमोड होतो. काही विद्यार्थ्यांना आपले वय ओलांडून जाईल याची भीती असते, कारण अजून परीक्षेच्या जाहिरातीच निघाल्या नाही आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त गट ब आणि गट क 2024 जाहिरातींची हे विद्यार्थी अगदी आतुरतेने वाट बघत आहेत. वर्ष उलटले तरीही अजून पदभरतीची चिन्हे दिसत नसल्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. MPSCच्या वतीने दरवर्षी राज्यसेवा आणि संयुक्त परीक्षा घेतली जाते. मागील वर्षी संयुक्त परीक्षेसाठी 7,000 जागांसाठी जाहिरात आली होती. April 2023 परीक्षाही घेण्यात आली. 2024 जवळपास 8,000 जागांसाठी जाहिरात येईल या अपेक्षेने राज्यातील अनेक भागातले विद्यार्थी अगदी कंबर कसून तयारी करताना आपल्याला दिसत आहेत. जून महिन्यापर्यंत संयुक्त परीक्षेची जाहिरात येणे अपेक्षित होते, पण ऑगस्ट निम्मा झाला तरीही जाहिरात आली नसल्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. लवकरच ही जाहिरात प्रसिद्ध होईल अशी आपण आशा करूया, आणि आम्ही विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही धीर न सोडता जिद्दीने तयारीला लागा. या व अशाच माहितीसाठी ऐकत रहा शिववाणी, शिवाजी विद्यापीठाची ज्ञानवाहिनी. धन्यवाद.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन हा कार्यक्रम आताच आपण ऐकला.